चीनीमंडी.com पॉडकास्ट। सर्वच कारखान्यांचे खासगीकरण करणे आवश्यक, मुरुगेश निराणी। माजी मंत्री आणि MRN समूहाचे अध्यक्ष मुरुगेश निराणी यांनी सांगितले की सर्वच साखर कारखान्यांचे जागतिक निविदांच्या माध्यमातून आणि पारदर्शीपणे खासगीकरण केले जावे। ते म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय नेत्यांनी सांगितले की सरकारला विकास कामांवर लक्ष केले पाहिजे आणि लोक आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी नीती तयार करणे गरजेचे आहे। माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माजी मंत्री DK शिवकुमार सारख्या नेत्यांकडून पांडवपुरात सहकारी साखर कारखाना आणि म्हैसूर कारखान्यांच्या खासगीकरणाच्या विरोधावर टिप्पणी करताना निराणी यांनी सांगितले की आलोचनेवर राजकारण आधारलेलं असू नये, हे लक्षात ठेवले पाहिजे। निराणी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या MRN समूहाने पांडवपुरा कारखान्याला 40 वर्षांसाठी लीजवर घेतले आहे।